अरुण साठे. 10वीनंतर पुन्हा कधी भेटच नाही म्हणा त्याची. पण मी आडगावातल्या त्या बँकेत रुजू झालो आणि दुसऱ्याच दिवशी साठे सरांची भेट झाली. पटकन मला अरुण आठवला आणि त्याची आई देखील. माई म्हणायचो आम्ही सगळे त्यांना. अवशेष या कथेतला हा छोटासा कथाभाग. अरुणची मी चौकशी केली तसे सरांचे डोळे भरून आले. आर्मीत होता. घुसखोरांच्या चकमकीत नेमकी ह्यालाच गोळी लागली. हुतात्मा झाला. माई कशा आहेत? काहीही न सुचून मी विचारलं. अंथरुणाला खिळली आहे. मी माईंना भेटायला गेलो. सर नव्हते घरी. त्या अंथरुणावर पडलेल्याच होत्या. मी पुढ्यातलं सफरचंद उचललं आणि त्याची फोड पुढे केली. त्यांनी एकदम विचारलं, तुला पत्र येतं का रे अरुचं कधी? माझ्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहून त्या हसल्यासारखा भास झाला मला. असं करू नये बाळा, वरचेवर भेटावं, निदान खुशालीचं कार्ड टाकावं, नाहीतर खूप उशीर होतो राजा. मला दर आठवड्याला पाठवतो हो अरु पत्र, अगदी न चुकता. मी अवाक. काय प्रकारे हेच मुळी माझ्या लक्षात येईना.